नमस्कार, मी नम्रता कडू. ऐकूयात काही ठळक घडामोडी. शेतकऱ्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि बियाण्यांची माहिती देण्यासाठी येत्या 29 तारखेपासून देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियान सुरू होणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. देशातल्या 723 जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवली जाणार असून सुमारे 1.5 कोटी शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे. सुमारे 65,000 गावात जाऊन वैज्ञानिकांचं पथक शेतकऱ्यांना यासंदर्भात प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण देईल असं त्यांनी सांगितलं. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं 2025-26 साठी इयत्ता 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्याचा सराव करण्यासाठी नोंदणी आणि महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची संधी मिळेल. 20 मे रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हे सराव अर्ज उपलब्ध असतील. प्रवेशासाठी अंतिम अर्ज 21 ते 28 मे पर्यंत भरता येतील. तात्पुरती गुणवत्ता यादी 30 मे तर अंतिम गुणवत्ता यादी 3 जूनला प्रसिद्ध होईल. राज्यात येत्या रविवारपर्यंत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या 21 तारखेपर्यंत सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 287 अंकांची घसरण झाली आणि तो 82,043 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 83 अंकांची घसरण नोंदवत 24,936 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.